ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
वर्दीतले महानायक, लेखिका मनाली काळे, भाग 10। समीर वानखेडे सिनेमातल्या हिरोंना जेरीस आणणारा खरा नायक। भूतकाळात अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी गाजवलेले पराक्रम आपण आतापर्यंत ऐकले, मात्र ह्या भागात आपण ऐकणार आहोत गोष्ट अशा एका अधिकाऱ्याची जो सध्या त्याच्या निडर वृत्तीमुळे चर्चेत आहे। समोर कितीही मोठा सेलिब्रिटी असला तरी त्याच्या रुबाबाला न घाबरता स्वतःचं कर्तव्य बजावणारे अधिकारी म्हणजे समीर वानखेडे। समीर वानखेडे हे भारतातील IRS अधिकारी आहेत। आपल्या कणखर प्रतिमेमुळे ते अनेकदा चर्चेत राहतात। समीर वानखेडे यांच्या समोर कितीही मोठे सेलिब्रिटी असले तरी ते कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले काम करतात असे त्यांच्याबद्दल बोलले जाते। मित्र, समीर वानखेडे यांचा जन्म मायानगरी मुंबई येथे झाला। समीर वानखेडेचे वडील पोलीस अधिकारी होते। समीर वानखेडे यांच्या पत्नीबद्दल सांगायचे तर समीर वानखेडेनं मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सोबत लग्न केलं आहे। समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचा 2017 विवाह झाला। समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांना जिया आणि जायदा या जुळ्या मुली आहेत। समीर वानखेडे यांचे शालेय शिक्षण खासगी शाळेतून पूर्ण झाले आहे। शिक्षण पूर्ण केल्यानंतर समीर वानखेडे यांनी नागरी म्हणजेच सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली। 2008 त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ते IRS अधिकारी झाले। भारतीय महसूल सेवेत रुजू झाल्यानंतर समीर वानखेडे यांची मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली। येथे समीर वानखेडे यांनी उत्तम काम करून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली। मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असेच एक विमानतळ आहे जिथे सिलेब्रिटींची सतत ये जा असते, पण समीर वानखेडे समोर कोण आहे याची कधीच पर्वा करत नाही। समीर वानखेडेचे चांगले काम पाहून त्याला आधी आंध्र प्रदेश आणि नंतर दिल्लीला पाठवण्यात आले। यानंतर समीर वानखेडे यांची अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो म्हणजेच NCB मुंबईचे विभागीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। NCB मध्ये असताना समीर वानखेडेनं ड्रग्ज आणि ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली। त्याच्या पहिल्या 2 NCBनं सुमारे 17,000 रुपयांचे ड्रग्ज आणि ड्रग्ज रॅकेट जप्त केले। विशेषत सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर समीर वानखेडे ड्रग्ज रॅकेटमधील कारवाईमुळे खूप चर्चेत होता। या दरम्यान NCBनं रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना पकडले। समीर वानखेडे हे नियमांबाबत अत्यंत कडक आहेत। जेव्हा ते मुंबई विमानतळावर तैनात होते तेव्हा त्यांनी प्रथम आपल्या कनिष्ठांना सेलिब्रिटींच्या मागे धावण्यापासून किंवा त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यापासून रोखले। यानंतर समीर वानखेडे यांनी पाहिले की बॉलिवूड स्टार परदेशातून अधिक माल आणतात आणि त्यांच्या सहाय्यकांकडून सामान उचलून नेत असत। याशिवाय समीर वानखेडे बॉलिवूड स्टार्सच्या टोमण्यांनी नाराज झाले। यानंतर समीर वानखेडे यांनी ठरवले की प्रत्येक प्रवाशानं स्वतःचे सामान उचलायचे। एका मुलाखती दरम्यान समीर वानखेडे यांनी सांगितले की अनेक सेलिब्रिटी त्यांच्याशी वाद घालतात, अनेक वेळा ते वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकीही देतात, पण ते येथे सर्वात ज्येष्ठ असल्याचे सांगितल्यावर ते गप्प बसतात। एकदा एका दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा आणि दुसऱ्या क्रिकेटपटूच्या पत्नीकडून दंड न भरण्यावरून समीर वानखेडे यांच्याशी वाद झाला होता। यानंतर समीर वानखेडे यांनी कर चुकवेगिरी प्रकरणी अटक करण्याचे सांगितले। त्यानंतर प्रकरण शांत झाले आणि त्यांनी दंड भरला। 2013 समीर वानखेडे यांनी बॉलिवूड गायक मिका सिंगला विदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते। समीर वानखेडे हे नियम किती कडक आहेत याचा अंदाज यावरून 2011 मुंबई विमानतळावरून सोन्यानं बनवलेल्या क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी ड्युटी चार्ज भरूनच आणू दिली होती। 2010 महाराष्ट्र सेवा कर विभागात पोस्टिंग झाल्यानंतर समीर वानखेडे यांनी 200 बॉलिवूड सेलिब्रिटींसह 2500 लोकांवर कर चुकवेगिरी प्रकरणी कारवाई केली। समीर वानखेडे यांच्या कारकिर्दीत 2 87 कोटींचा महसुली तिजोरीत जमा झाला। हा मुंबईतील विक्रम आहे। सन 2021 मध्ये समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीनं मुंबईतील प्रवासी क्रूज जहाजांवर छापा टाकून एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या पार्टीत ड्रग्जचा वापर केला जात होता. या प्रकरणी एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 3 जणांना ताब्यात घेतले होते. समीर वानखेडे यांना महाराष्ट्र सन्मान 2021 पुरस्कार महाराष्ट्र आणि गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना 2019 मध्ये महासंचालक डिस्क पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. समीर वानखेडे यांना नागरी सेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल जामदार बापू लक्ष्मण लंखडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजच्या काळात आपल्या समाजाला अशाच निडर पोलीस अधिकाऱ्यांची गरज आहे. खऱ्या जीवनात भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देऊन दबावाला बळी न पडता स्वतःचं कर्तव्य पार पाडतो तो खरा हिरो. जो पडद्यावर दिसतो, पार्टीमध्ये मद्यपान करताना ज्याचे फोटो पेपरात येतात तो हिरो नाही, नशेच्या आहारी जातो तो हिरो नाही. ही समज समीर वानखेडे ह्यांच्यासारखे पोलीस अधिकारी समाजाला देऊन जातात. जो न्याय सामान्यांसाठी लावला जातो तोच न्याय हा उच्चवर्गीय लोकांना प्रसिद्ध नट नट्यांना देखील लावला पाहिजे. त्यांची प्रसिद्धी पाहून त्यांची ताकद पाहून घाबरून न जाता स्थितप्रज्ञपणे स्वतःचं काम करता आलं पाहिजे हे समीर वानखेडे ह्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडे पाहून आपल्याला समजतं. समाजात एकेकाळी सिनेमातल्या नट नट्यांबद्दल बरंच वलय होतं. सामान्य जनता त्यांचं अनुकरण करत असे. त्यांच्यासारखे कपडे घालणं, त्यांचे फोटो घरी लावणं हे होत असे. मात्र समीर वानखेडे ह्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी त्या नटनट्यांची दुसरी बाजू देखील लोकांसमोर मांडली. तुम्ही ज्यांचं अनुकरण करता ते चरस, गांजा, कोकेन अशा पदार्थांचं सेवन करतात, जो कायद्यानं गुन्हा आहे. आणि अशा लोकांचं अनुकरण करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न त्यांनी त्यांच्या कामातून लोकांपुढे मांडला आहे. आज ह्या सगळ्या तपासानंतर भारतातील तरुण तरुणी पोलीस अधिकाऱ्यांची पुस्तकं वाचतात, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात, त्यांच्यासारखं बनायची इच्छा बाळगतात. ह्यातच समीर वानखेडे सारख्या ऑफिसर्सचं यश आहे. समीर वानखेडे ह्यांच्या न्यायप्रियतेला आमचा सलाम.